வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர. கர்மணோ ஹி அபி போத்தவ்யம் போத்தவ்யம் ச விகர்மணஹ அகர்மணஶ்ச போத்தவ்யம் கஹனா கர்மணோ கதி. கர்மணி அகர்மய பஷ்யேத் அகர்மணி ச கர்மய ச புத்திமான் மனுஷ்யேஷு ச யுக்த கிருத்ஸ்ன கர்மக்ருத் யஸ்ய சர்வே சமாரம்பாஹ காம சங்கல்ப வர்ஜிதாஹ ஞானாக்னி தக்த கர்மாணம் தமாஹு பண்டிதம் புதாஹ த்யக்த்வா கர்ம ஃபலாசங்கம் நித்ய த்ருப்தோ நிராஶ்ரயஹ கர்மண்யபி ப்ரவ்ருத்தோபி நைவ கிஞ்சித் கரோதி ஸஹ. நிராஶீஹி யத சித்தாத்மா த்யக்த ஸர்வ பரிக்ரஹஹ ஶாரீரம் கேவலம் கர்ம குர்வன்னாப்னோதி கில்பிஷம் யத்ருச்சா லாப சந்துஷ்டோ த்வந்த்வாதீதோ விமத்சரஹ சமஸ்ஸித்தாவ ஸித்தௌச க்ருத்வாபி ந நிபத்யதே கதஸங்கஸ்ய முக்தஸ்ய ஜ்ஞானாவஸ்தித சேதஸஹ யஜ்ஞாயாசரதஃ கர்ம ஸமக்ரம் ப்ரவீலீயதே. ப்ரஹ்மார்ப்பணம் ப்ரஹ்ம ஹவிஹ ப்ரஹ்மாக்னௌ ப்ரஹ்மணாஹுதம் ப்ரஹ்மைவ தேன கந்தவ்யம் ப்ரஹ்ம கர்ம ஸமாதினா. चौथ्या अध्यायात आलेलं हे जे अधिकरण आहे कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म याचा बोध होणं आणि असा बोध ज्याला झालेला आहे अशा पुरुषाची लक्षणं हे अधिकरण आपण पाहतो आहोत. हे अधिकरण पाहायला सुरुवात केली एक प्रवचन झालं त्याची प्रस्तावना करण्यासाठी म्हणून घडाभर तेल घातलं आणि तीन रविवार प्रवचनं बंद होती. माझी प्रकृती बरी नसल्यामुळं प्रवचनं बंद झाली. स्वामीजी प्रकृती बिघडणं हा गुन्हा समजत असत. आहार विहारात काहीतरी चूक आहे म्हणून प्रकृती बिघडते असं साधं गणित सांगत असत. माझ्याही आहार विहारात काही चूक झाली असणार. अलर्जिक ब्रॉन्कायटिस असं निदान डॉक्टरांनी केलं आणि खोकला जो बराच काळ चालू होता तो वाढू नये किंवा तो आटोक्यात यावा बरा व्हावा म्हणून मी विश्रांती घेतली. आपण असं पाहत आहोत की भगवंतांनी अर्जुनाला स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितल्यानंतर देखील जी आपण पाहिली ती लक्षणं सांगितल्यानंतर देखील अर्जुन भगवंतांच्या पूर्वीच्या एका वचनामध्ये गुंतलेला होता. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धी योगात धनंजय बुद्धौ शरण मन्विच्छ कृपणाहा फल हेतवहा. बुद्धी स्थिर होण्याच्या मानानी कर्माचा विचार जो आहे तो अत्यंत गौण किंवा हीन दर्जाचा समजला पाहिजे. दुरेण ही अवरंग कर्म बुद्धी योगात धनंजय. बुद्धीची सम स्थिती जी आहे, सम अवस्था जी आहे, त्या तुलनेने कर्माचा विचार हा तसा गौणच आहे. बुद्धौ शरण मन्विच्छ, म्हणून या स्थिर बुद्धीच्या स्थिर बुद्धीला तू शरण जा. आणि फल हेतूच्या ठिकाणी अतिशय कृपण राहा, कंजूष राहा. तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी त्यामुळेच अर्जुनाने भगवंतांना तू एकदा कर्माची प्रशंसा करतोस, एकदा स्थिर बुद्धीचं महात्म्य सांगतोस, त्यामुळे मी आचरावं असं एकच मला काहीतरी सांग. व्यामिश्रणे व वाक्येन बुद्धी मोहयसी व मे. मिश्र पद्धतीचं बोलून माझ्या बुद्धीला मोह पाडू नकोस असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की ही जी स्थिर बुद्धी आहे ती कर्माच्या तुलनेनी श्रेष्ठ आणि कर्म ही स्थिर बुद्धीच्या तुलनेनी गौण असं मी सांगितलं, तरी स्थिर बुद्धी ही एकाकी होत नाही, एकाएकी ती होत नाही. स्थिर बुद्धी होण्यासाठी परंपरा आहे आणि ही स्थिर बुद्धी कर्म मार्गातून चालत असतानाच निर्माण होते. दोन मार्ग आहेत, ज्ञान मार्गेन सांख्यानाम, कर्मयोगेन योगिनाम. कर्म मार्ग आहे त्या कर्म मार्गानी योगी हळूहळू स्थिर बुद्धीला प्राप्त होतो. आणि ज्याला सद्गुरूंनी सांगितल्याबरोबर ताबडतोब ज्ञान होतं त्याचा प्रश्नच येत नाही, त्याला साधना सांगण्याची गरज नाही. त्यामुळे तू जसं समजतोस तशी स्थिर बुद्धी करून राहणं आणि कर्म न करणं अशी सोय नाही. तुला कर्म करता करताच बुद्धी स्थिरतेला प्राप्त होईल असं सांगून भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग सांगितला. त्या कर्मयोगाचं तात्पर्य सर्व इंद्रिय मनानी पूर्णपणाने आवरून धरणं किंवा इंद्रिय मनाच्या स्वाधीन असणं, मनानी इंद्रियांचं नियमन करणं आणि असं नियमन झाल्यानंतर कर्मयोगामध्ये सर्व कर्मेंद्रिय यथास्थित सोडून देणं आणि उत्तम रीतीने कर्माचा अभ्यास करणं आणि त्यावेळेला असक्त असणं, फलासक्तीचा त्याग करणं, ही कर्म नियत पाहिजेत, ओघ प्राप्त परंपरेनी तुमच्यापर्यंत आलेली पाहिजेत. तसंच ही कर्म यज्ञ प्रित्यर्थ केलेली असली पाहिजेत. यज्ञार्थात कर्मणः, कर्म ही यज्ञ प्रित्यर्थ पाहिजेत. कर्म ही स्वतः करता नकोत, इंद्रियांकरता नकोत, भोगांकरता नकोत. जी कर्म आहेत ती कर्म समर्पण बुद्धीनी, स्वार्थ त्यागानी आणि सेवाभावी वृत्तीनी करायला हवीत. कारण कर्म ही करावीच लागतील. जर करावीच लागत असतील आणि ती देहाला अर्पण होऊन झाली तर परमार्थ कदापि शक्य नाही. असं असल्यामुळे यज्ञ प्रित्यर्थ कर्म जर असतील तरच तो हळूहळू देहापासून, देहसंघातापासून दूर होईल. देहसंघातापासून दूर होऊन तो आत्म्याशी संलग्न होईल तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होईल. आणि त्यामुळं कर्मयोगाच्या संबंधातला तो विशिष्ट श्लोक आला, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरहा. म्हणून कर्मयोगाच्या प्रतिपादनाच्या संदर्भात भगवंतांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा ईश्वरार्पण बुद्धीनी किंवा परमात्म अर्पण बुद्धीनी कर्म भावित. तसंच आत्मस्वरूपाचं स्मरण, आपल्या स्वरूपाचं स्मरण कर्म करताना जितकं शक्य तितकं किंवा अव्याहत असं असावं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे फलाशेचा त्याग. कर्म करत असताना फलाशेचा त्याग करणं ही गोष्ट लक्षात असावी. लक्षात असली म्हणजे त्याग होतो. फलाच्या आशेचा त्याग करायचा आहे, फळाचा प्रत्यक्ष त्याग शक्य नाही. ममत्वाचा त्याग कर्म करताना अपेक्षित आहे असं भगवंत सांगतात. या ममत्वाला मूळ आधार मीचा, अहंतेचा आहे. आणि अभिनिवेशरहित कर्म व्हावीत. विगत ज्वर असं भगवंतांनी शब्द वापरला. ज्वररहित, अभिनिवेशरहित अशी कर्म असावीत असं भगवंत म्हणाले. त्या दृष्टीने हा जो तिसऱ्या अध्यायातला 30वा श्लोक आहे, कर्मयोगाचं प्रतिपादन करणारा, त्याच्यासाठी म्हणून त्याच्या आधी 28वा जो श्लोक आला तो अधिक महत्वाचा असा श्लोक आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात की जे तत्ववेत्ते आहेत ते तत्ववित्तू महाबाहो गुणकर्म विभागयो हो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वान सज्जते. याचा अर्थ असा आहे की गुण म्हणजे प्रकृती अथवा सत्व रजतम यांनी प्रेरित झालेले तुझ्या ठिकाणी असणारे गुण आणि कर्म प्रत्यक्षत हातातून घडणारं कर्म हे दोन्ही आपल्यापासून अत्यंत भिन्न आहेत हे तत्व मुळात जाणून घ्यावं आणि गुणांचा म्हणजे प्रकृतीचा आपापसात खेळ चाललेला आहे असं समजावं. जे कर्म घडतं आहे ते कर्म म्हणजे गुणांचा प्रकृतीचा आपला आपला खेळ चाललेला आहे. गुणागुणेश वर्तंत इति मत्वान सज्जते असं समजून त्या कर्मामध्ये मुळीच आसक्त होऊ नये असं भगवंत सांगतात. प्रकृतीचा खेळ चाललेला आहे, माझा त्याच्याशी संबंध नाही. गुण आणि कर्म दोन्हीही माझ्यापासून अत्यंत भिन्न आहेत. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, जाणीव रूप आहे, आत्मरूप आहे असं समजावं. आणि या श्लोकाच्या पार्श्वभूमीवर मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा अशा प्रकारे कर्मयोगाची अपेक्षा भगवंतांनी अर्जुनाकडून, अर्थात निमित्त करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्री कृष्ण काय म्हणून आपल्या सगळ्यांकडून व्यक्त केली. यालाच अनुसरून भगवंतांनी आपल्या स्वतःचं चरित्र 4th अध्यायामध्ये सांगितलं. भगवंत असं म्हणतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. ते शब्द आले गुण आणि कर्म याच्या विभागामुळं चातुर्वर्ण व्यवस्था मी निर्माण केली. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम. त्याचा कर्ता मी आहे आणि मी जरी त्याचा कर्ता असलो तरी देखील मी अत्यंत अकर्ता आणि अव्यय आहे असं समज. चातुर्वर्ण व्यवस्था ही मी निर्माण केली पण माझं मूळ स्वरूप हे अत्यंत अकर्ता आणि अव्यय आहे. मी माझं अव्ययत्व आणि अकर्तृत्व न सोडता सर्व काही करतो असं भगवंत म्हणाले. भगवंतांचं एक दिव्य जन्म आणि दिव्य कर्म वर्णन करणारं चरित्र या अध्यायामध्ये आलेलं आहे, 4th अध्यायामध्ये. हा या 4th अध्यायाचा एक विशेष आहे. हे जे अव्ययत्व आहे भगवंत असं सांगतात की अजहा अपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन. या योगाने भगवंतांनी अर्जुनाला आणि आपल्याला जी कर्मयोगाची अपेक्षा व्यक्त केली आणि त्याकरता जी मूळ गोष्ट सांगितली, गुण आणि कर्म, प्रकृती आणि कर्म यांच्यापासून आपल्या स्वतःला तो अत्यंत वेगळा समज, तसंच गुणांचा आपापसात खेळ चाललेला आहे असं समज, अनासक्त रहा, हा जो उपदेश केला तो उपदेश भगवंतांच्या सगुण चरित्रात कसा दिसून येतो हे या अध्यात भगवंतांनी स्वतःचं उदाहरण देऊनच सांगितलं. खरं म्हणजे मी अज आहे, न जन्मणारा आहे, मी जन्मधर्मा नाही आणि मरण धर्मा देखील नाही, मी अज आहे, जन्मणारा नाही याचं कारण मी अनुत्पन्न आहे, मी कधी उत्पन्न झालो असं नाही, मी नेहमीचाच आहे, माझी उत्पत्ती अमुक वेळेला झाली असं सांगता येणार नाही, असा मी कायमच अस्तित्व मात्र असं आहे. अजहा अपी, मी अजन्म आहे तरी देखील मी जन्म घेतो. मी अव्ययात्मा आहे, माझा व्यय होत नाही, जन्म झाल्यावर मला मृत्यू नाही, मी तत्व स्वरूप असल्यामुळे मी जन्मत नाही, तसंच मी मरत देखील नाही, आणि सर्व भूतमात्रांमध्ये मी ईश्वर म्हणून ओळखला जाणारा असा आहे. माझं वैशिष्ट्य मी अज आहे, अव्यय आहे आणि ईश्वर आहे, हे माझं वैशिष्ट्य आहे. ईश्वर म्हणजे सर्व भूतमात्रांना चालवणारा यंत्री मी आहे. ईश्वराची व्याख्या जी 18व्या अध्यायामध्ये केलेली आहे की सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी राहून त्यांना हलवणारा, बोलवणारा असा यंत्री असा सर्व मी आहे असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारे मी अव्यय आहे, जन्म घेणारा नाही आणि सर्व भूतमात्रांच्या दृष्टीने ईश्वर स्वरूप आहे, आणि माझी शक्ती असणारी जी माया मी असतो तेव्हा नेहमीच माझ्याबरोबर जी असते ती अबोधात्मक दृष्टीने माझ्या स्वरूपाला माया म्हणून पाहायला हरकत नाही अशी, वस्तुतः माया या नावाचा पदार्थ नसताना जगत रूपानी भासणारी माझीच शक्ती असणारी, तिला मी स्वाधीन करून घेतो असं भगवंत म्हणतात. प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय, माझ्या स्वतःच्या प्रकृतीला मी स्वाधीन करून घेतो. अशा रीतीने तिला स्वाधीन करून घेतो आणि मी प्रगट होतो ही माझी लीला आहे. मी मला स्वतःला प्रगटवतो, मला कोणीही प्रगट करू शकत नाही, पण मी आपणहून मला स्वतःला प्रगट करतो. मी वस्तुतः अज आहे, अव्यय आहे, ईश्वर आहे. मी अजन्मा असताना जन्म घेतो, निर्विकार असताना विकारी झाल्यासारखा दिसतो, जन्म विकारामध्ये सापडतो. मी प्रभू असून सेवकत्व देखील मिरवतो. मी वश प्रकृती आहे, पण प्रकृती वश झाल्यासारखा होतो. आणि ही जी माझी माया आहे, ही माया ही माझ्याच अधिष्ठानावर राहते, पण तिच्या मी तिला स्वाधीन करून तिच्या योगाने मी जन्माला येतो. दैवी ही एषा गुणमयी, मम माया दुरत्यया, ओलांडायला अत्यंत कठीण अशी माझी दैवी माया, त्या दैवी मायेच्या योगाने मी सहज जन्माला येतो। खरं म्हणजे परमात्मा आणि मूळ माया किंवा मूळ प्रकृती हे एकमेकांपासून अत्यंत अभिन्न, पण परमात्मा काहीही करत नाही आणि काहीही करवत नाही आणि माया सगळं काही करते। एकाच पदार्थाकडे दोन दृष्टीनी पाहणं आहे। रामकृष्ण म्हणत असत, जसा वेटोळा घालून बसलेला साप नाग हा शिवस्वरूप, पुरुष स्वरूप किंवा परमात्म स्वरूप, आणि त्याच नागाने वेटोळ सोडलं आणि चालायला लागला की तोच शक्ती स्वरूप। शिव आणि शक्ती अभिन्न, पुरुष आणि प्रकृती खरं म्हणजे अभिन्न, परमात्मा आणि माया खरं म्हणजे अभिन्न, पण कार्यावरून वेगवेगळे ओळखता येतील। माया या नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही। अशा रीतीने भगवंतांचा जन्म स्वेच्छेने होतो, स्वतंत्रता न सोडता होतो। आमचा जन्म परतंत्राने होतो। आम्हाला कोणी विचारलं नाही तुला जन्माला घालू का। आमचा जन्म परतंत्र आहे, भगवंतांचा स्वतःच्या इच्छेने आहे। अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या स्वतःचं जन्माचं रहस्य सांगितल्यानंतर हा जन्म मी केव्हा घेतो हे सांगितलं। ते असं म्हणतात की ज्या ज्या वेळेला अधर्म म्हणजे देहबुद्धी, कामना, वासना, पाप, परपीडा, उच्छेद मांडतात, सकाम कर्म जेव्हा शिगेला पोचतात, रजतमांचं प्राबल्य होतं, भगवंत नावाचा पदार्थ नाही आणि मलाच भगवंत समजा असं देहधारी व्यक्ती अबोधनी म्हणू लागते आणि अन्याय अत्याचार करायला प्रवृत्त होते, तेव्हा तेव्हा मी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते, धर्म जाणणाऱ्यांना ग्लानी येते, म्हणजे धर्माला ग्लानी झाली। अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम्, तेव्हा मी आपल्या स्वतःला निर्माण करतो असं भगवंत म्हणतात। आणि आपल्या स्वतःला निर्माण करून आपण करतो काय, कशासाठी? परित्राणाय, साधू नाम। भक्तांची या काजासाठी साधूंची या प्रेमासाठी म्हणून बस। साधू आणि दुर्जन दोघांवरही कृपा करण्यासाठी, दुर्जनांना मारण्यासाठी। ती दुर्जनांवर केलेली मी कृपाच शिशुपालाला मारलं, शिशुपाल मोक्षाला प्राप्त झाला। कंसाला मारलं, कंस मोक्षाला प्राप्त झाला। रावणाला मारलं, कुंभकर्णाला मारलं, मोक्षाला प्राप्त झाले। आणि माझी भेट झाली, व्यासांचं जीवन उजळून निघालं। माझी भेट झाली, विदुर, भीष्म अहो धन्यता मानायला लागले साधून करता, सज्जनांकरता. आणि असा जन्म युग युगानुयुग मी घेत राहिलो असं भगवत. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय धर्माची संस्थापना करण्यासाठी मी मायेला स्वाधीन करून जन्माला येतो. आपल्याकडे एक हिंगे हिंगे गुरुजी म्हणून पूर्वी स्वामीजींकडे येत असत. ते एक फार सुंदर पद म्हणत असत. कुठं भरता पाणी कुठ चोरता लोणी कुठ जाता रणी देवराया कशी कळावी. प्रभुची माया झाला महार तो जग जेठी तो जग जेठी विष घेई मीराबाई साठी मीराबाई साठी बुरकिली खिरीची वाटी नामदेवा पाठी नामदेवा साठी लागला जेवाया. कबीराचे विणियले शेले चोखोबाचे राखिले मळे गोरोबाचे घडविले मडके भिंत ती पडके लागली चालाया. खुरपिले शेतमाळ्याचे शेतमाळ्याचे झाला खेळ गडी गवळ्यांचे गडी गवळ्यांचे भक्षिले पोहे सुदाम्याचे कष्ट खराऱ्याचे धर्म रक्षाया. धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि साधूंसाठी प्रत्येक युगात मी अवतार घेतो. आणि माझ्या येण्यामुळं कित्येक उद्धरून जातात. गजेंद्रू महासंकटी वासत आहे. तया कारणे श्रीहरी धावत आहे उडी घातली जाहला जीवतानी. मी आल्यानंतर काय काय घडेल सांगता येत नाही. मी आल्यानंतर अत्यंत सुख आणि सुख भरून राहत असं भगवंत म्हणतात. त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माये कल्पद्रुमात वेणू वाजवितू आहे. अत्यंत आनंद निर्माण होणं हे मी आल्यावरच घडतं असं भगवंत म्हणतात. ते वेळी आपुल्याचे मी कैवारे मी साकारू होऊन अवतरे. मी साकार होतो. निराकार असताना मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी. सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्माशी नीतीशी सेस भरी। मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेक दीप उजळी, तई योगिया पाहे दिवाळी निरंतर। ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यात। सत्सुखे विश्व कोंदे, धर्मूची जगी नांदे, भक्ता निघती दोंदे सात्विकाची। तई पापांचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जई मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा। ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी, युगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया। पण अशा प्रकारे माझं येणं जो ओळखतो, जो जाणतो, ज्याला समजत तो विवेकी म्हटला पाहिजे असं भगवंत म्हणतात। अशा प्रकारचे माझे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जो तत्वतः जाणतो, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः, हे सगळं निरूपण मी अकर्मणी कर्म आणि कर्मणी अकर्म काय हे समजण्यासाठी करतो आहे। भगवंतांना कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणी च कर्मय स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्मकृत, अशी प्राप्त पुरुषांची जी वर्णन लक्षण भगवंतांनी केली, कर्मामध्ये अकर्म काय असतं। भगवंत असं म्हणतात की माझी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म म्हणजे न जन्मता माझ जन्मण आणि न करता करण, हे जो ओळखतो एवं यो वेत्ती तत्वतः, तत्वतः जो जाणतो, हे तत्वतःच जाणलं जातं। जाणणं हे एखाद्या दिव्यासारखं असतं, दिवा हातात आला की असं समजा की अनंत काळचा प्रकाशपुंज तुमच्या हातात आला, आता तुम्हाला भय नाही, आता अंधार जाणं हे अपरिहार्य राहतं। जाणण्याचा एवढा महिमा आहे आणि न जाणण्याचा महिमा म्हणजे अंधारात काळ व्यतीत करण्यासारखा आहे। प्रकाशाचा घटच जणू हातात आला। जो जाणतो माझी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म, मला पाहत असताना देखील, माझं चरित्र पाहत असताना देखील, ज्याला भ्रम होत नाही, व्यामोह होत नाही, जो स्पष्ट ओळखतो की हा करून अकरता आहे, हा भोगून अभोगता आहे, जो स्पष्ट ओळखतो की हा न जन्मणारा आहे, न मरणारा आहे, हा सनातन पुरुष परमात्मा आहे, हे जो ओळखतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन, देह टाकल्यानंतर त्याला परत जन्म नाही। दुहेरी फलश्रुती सांगितली, एक म्हणजे पुन्हा जन्म नाही, निषेधक अशी फलश्रुती, आणि तो मला येऊन भेटतो, मला येऊन मिळतो, तो माझ्याशी एकरूपता प्राप्त करतो। त्याच्या देहसंघाताचं विसर्जन होतं, जेव्हा मला जाणतो तेव्हा तो आपल्या देहाला विसरतो, आपल्या मनाबुद्धीला विसरतो। देह मन बुद्धी म्हणजे मी ही अहंता त्याची गळून पडते। त्याच्या बरोबरच तो संसाराला विसरतो, तो निर्गुणाशी अनन्यता पावतो, आणि निर्गुणाशी अनन्यता पाहून त्याच्या प्रज्ञेवर प्रकाश पडतो, आणि अविकार परमात्मता ही त्याच्या बुद्धीमध्ये स्पष्टपणाने ठसते। असं असल्यामुळे देह टाकल्यानंतर तो परत जन्माला येत नाही। अव्यय अज स्वरूप जाणणारा आणि न जाणणारा यांच्यामध्ये फार फरक पडतो। परमात्म्याचं अव्यय आणि अज असणारं स्वरूप जाणणारा जो असतो तो स्वरूप आनंद होतो, तो गुरुदेव रानडे होतो, तो गोंदोलेकर महाराज होतो, तो साई बाबा होतो, आणि न जाणणारा असे पुष्कर आपल्यासारखे, ज्यांच्या चित्तातला मोह कधी जात नाही, मूढता कधी जात नाही, अशा अशा प्रकारे जो जाणणारा असतो तो अंतिम सत्याशी एकरूप होतो, अंतिम सत्याला चिकटून राहतो, तो चित्तशुद्धी साधून ईश्वरत्वाला प्राप्त होतो, तो ईश्वर होऊन जातो। एवढा महिमा आहे की दिव्य जन्मजनी जाणले, अव्यक्त परमेश्वर मायेनी सगुण झालेला, ज्याला समजतो त्याला अध्यात्म ज्ञान समजल्यासारखं होतं। जर दिव्य कर्म समजली करून ही अलिप्त निष्काम अशा तत्वाचं आकलन त्याला होतं। अशा प्रकारे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जाणणारा जो असतो तो मोक्ष प्राप्त करतो। भगवत प्राप्तीची ही उत्तमात उत्तम उपाययोजना, याच्यापेक्षा दुसरं साधन नसलं तरी चालेल। जाणणं हे सर्वात महत्वाचं साधन, कृष्णमूर्ती म्हणत असत टू अंडरस्टँड, जर हे समजलं तर सगळं समजलं। ज्या ज्या स्वरूपामध्ये आपण भगवंतांचं भजन करू अथवा ध्यान करू त्या स्वरूपाचीच फलप्राप्ती होते, अन्य काही मिळत नाही। असं असल्यामुळं जो दयाळू स्वभावात ईश्वराला पाहतो तो दयाळू होऊन जातो, जो सत्य स्वरूपात पाहतो तो सत्यनिष्ठ होऊन जातो, आणि दिव्य जन्म दिव्य कर्म अशा रीतीने पाहतो तो जन्म आणि मृत्यू ओलांडून पलीकडे जातो। ये यथा माम प्रपद्यंते तावस्त थैव भजाम्यह, जो मला ज्या भावानी भजतो त्याचा त्याला तो भाव प्राप्त होतो, मी त्याला तो भाव देतो, असं भगवंत म्हणतात। त्या न्यायानी भगवंत असं म्हणतात की तो देह टाकल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही, आणि अशा प्रकारचे कोणी होऊन गेलेत की नाही असं जर वाटत असेल तर कित्येक होऊन गेले असं भगवंत सांगतात। वीतराग भय क्रोधा मनमया माम उपाश्रिता हा बहवो ज्ञान तपसा, ज्ञान आणि तप यांनी पूता म्हणजे पवित्र झालेले, बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता हा, माझ्या भावाला आलेले असे कित्येक आहेत इतिहासात, एक दुसरा नाही, ज्यांनी साधना केली वीतराग भय क्रोधा अथवा शब्द दुःखेशु अनुद्विग्न मनः सुखेशु विगत स्पृहा वीतराग भय क्रोधा आला शब्द, ज्यांनी अनुराग विषयावरचा विषयाचं प्रेम भय आणि क्रोध हे ज्यांनी सोडून दिले त्याच्या जीवनातून गेले तो परमात्म तत्वाला प्राप्त होतो। अशा अशा प्रकारे जो मला येऊन मिळाला आणि माम उपाश्रिता हा माझी सेवा करायला लागला, माझी सेवा करायला लागला, मला समजून कर्म करणं हीच परमेश्वराची सेवा, परमेश्वराचे हातपाय चेपून द्यायला नको। वीतराग भय क्रोधा व्हावं, त्याच्याशी एकरूप व्हावं आणि कर्मामध्ये असावं, ही ही तया सर्वात्मका ईश्वरा स्व कर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी, ही सेवा आहे, ही पूजा आहे, परमेश्वराचे पाय दाबून देणं एवढ्यापुरती सेवा मर्यादित नाहीये। बहवो ज्ञान तपसा, ज्ञान आणि तपानी पवित्र झालेले असे कित्येक, मद्भाव मागता हा माझ्या भावाला येऊन प्राप्त झाले। वीतराग भय क्रोधा एकूण साधना आणि जीवन कसं हवं, कारण सर्व टप्प्यांवर वितराग भय क्रोधा हा शब्द आला. सहाव्या अध्यायामध्ये प्रशांत आत्मा विगत भीही ब्रह्मचारी व्रते स्थित मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परहा हे शब्द आले. प्रशांत आत्मा म्हणजे ज्यांनी क्रोध टाकून दिलेला आहे, विगत भीही भय टाकून दिलेला आहे, ब्रह्मचारी व्रते स्थित काम टाकून दिलेला आहे. ध्यान योग्याकडून हीच अपेक्षा आहे. पाचव्या अध्यायाच्या शेवटी देखील जेव्हा ध्यानाच वर्णन केलं, स्पर्शान कृत्वा बही बाह्यांश चक्षु च एव अंतरे भ्रुव प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतर चारिण यतेंद्रिय मनोबुद्धी मुनी मोक्ष परायणा विगतेच्छा भय क्रोधा ते शब्द आहेत. यस सदा मुक्त एव सहा सर्व साधनांचं फलित वीतराग भय क्रोधा हे आहे. त्यामुळे साधनेनी तसंच मन मया सतत माझा ध्यास घेऊन म्हणजे भक्तीनी माम उपाश्रिता म्हणजे सेवेनी ज्ञान तपसा म्हणजे ज्ञान हेच तप अशा पद्धतीने जो चालला, ज्ञानासारखं दुसरं पवित्र तप नाही. ज्ञान जर असेल तर यज्ञ दान तप या कशाची आवश्यकता नाही. ज्ञान हेच सर्वात पवित्र तप आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते ज्ञानासारखं पवित्र काही नाही. जर ज्ञानाचा उपासक असेल तर तपाची जरूर अन्य तपांची जरूर नाही. असा जो असेल तो पवित्र होईल आणि ईश्वर भावालाच प्राप्त होईल. लोकमान्यांनी आणि विनोबांनी असं म्हटलेलं आहे की गीतेला जे काही सांगायचं आहे ते या एका श्लोकात गीतेने सांगितलेलं आहे, एवढं या श्लोकाला महत्व दिलेलं आहे. पण भगवंतांचे दिव्य जन्म आणि भगवंतांचे दिव्य कर्म जो ओळखतो तो असा होतो. एवं यो वेत्ती तत्वत जो तत्वत जाणतो त्याचं जीवन कसं असतं हे पाहण्याची जर इच्छा असेल तर त्याचं जीवन असं होतं. वीतराग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता आणि त्यामुळं तो माझी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म ओळखायला समर्थ होतो. आणि मग तो श्लोकाला ये यथा माम प्रपद्यंते तावस्तथैव भजाम्यहम याचं कारण जो ज्या भावानी मला भजतो त्या भावाला तो प्राप्त होतो. या भावाने तो भजत असल्यामुळं त्याचे जन्म मृत्यू टळतात, तो मला येऊन मिळतो असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारे कर्मयोगाच्या प्रतिपादनात भगवंतांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत प्रवचनाची सुरुवात ती भगवंत असं म्हणतात की मी स्वतःच माझ्या जीवनात पूर्ण करून दाखवलेली आहे. माझे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म अशी आहेत की मी माझं आत्मस्वरूपाचं स्मरण राखूनच जन्माला येतो. सर्व कर्म करतो मी, कधीही फलाशेमध्ये गुंतत नाही. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. अजत्व सांभाळून माझं जन्माला येणं आणि काहीही न करता कर्म करणं ही माझी जी पद्धत आहे ती माझ्या अवतारामध्ये तर मी वागवतोच, पण अवतार चालू नसताना. असं नाहीये की कृष्ण गेले कृष्णांनी रामकृष्ण ते आले गेले आणि गेले म्हणून परमात्मरहित पृथ्वी झाली विश्व झालं असं नाही. अवतार जरी संपले तरी ईश्वरी कार्य आहेच, अवतार जरी संपले तरी जगत कार्य चालूच आहे आणि ते जगत कार्य करणारा जो आहे तो ईश्वरच आहे. त्या अवतार नसताना होणाऱ्या कार्यामध्ये देखील माझं वर्तन भगवंत म्हणतात असंच असत. म्हणून भगवंत म्हणतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशहा. गुण आणि कर्म यांचा विभाग लक्षात घेऊन चातुर्वर्ण व्यवस्था मी निर्माण केली. चातुर्वर्ण माझ्याकडून निर्मिले गेले. मया सृष्टम प्रत्येकाच्या गुणकर्मांच्या फलस्वरूप ते ज्याला त्याला मिळाले. हे माझं अकर्मणी कर्म आहे, मी केलेलं आहे. प्रत्येकाच्या गुणाप्रमाणे प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे तो त्या त्या व्यवस्थेत जाऊन पडला. माझ्या कायद्याप्रमाणे हे सर्व घडल्यामुळं हे सर्व मी केलं. अकर्मणी कर्म माझं सततच काम करत राहिलं. तस्य कर्तारमपि माम, माझ्या अधिष्ठानावर ते निर्माण झालं त्यामुळं मीच ते निर्माण केलं. मी त्याचा कर्ता आहे. विद्धी अकर्तारम अव्ययम. पण ज्याच्या त्याच्या गुणकर्म योजनेनुसार ते झालेलं असल्यामुळं मी याच्यातलं काही केलं नाही. मी अकर्ता राहून हे सर्व केलं. ज्याची त्याची फलं देऊन मी त्याला मोकळा झालो. परस्पर परभारे इथं सर्व व्यवस्था मी निर्माण केली. मी एक प्रकारे कोणालाही झुकत माप देणारा राहिलो नाही. ज्याची त्याची कर्म ज्याची त्याची फल पण देणारा मी असल्यामुळं म्हटलं तर मी केलं, म्हटलं तर मी काही केलं नाही. म्हणून माझं हे अकर्मणी कर्म देखील आहे. प्रत्यक्षत न करता केलेलं कर्म देखील आहे. माझ्या अवतारात ते दिसून येतं आणि अवतार चालू नसताना देखील दिसून येतं असं भगवंत म्हणतात. मी अकर्ता आहे, मी अव्ययी आहे असं जे माझ्या जन्माचं रहस्य सांगितलं तेच रहस्य इथेही काम करतं. कर्मयोगाची जी अपेक्षा आहे ती माझ्या सगुणाच्या कर्मातून जशी व्यक्त झाली तशी मी अशा कर्मांमध्ये देखील अलिप्त राहिलो. आणि फळाची इच्छा अजिबात धरली नाही. चातुर्वर्ण व्यवस्था चालू होती तेव्हा जे काही घडत होतं तेही परस्पर परभारे. ती मोडत आली तरी देखील काही फरक माझ्या स्वरूपात पडत नाही. एक व्यवस्था योग्य वाटली म्हणून समाजातच निर्माण झाली, ती व्यवस्था मोडून पडली तरी मला काहीच फरक पडत नाही. पूर्वी राजेशाही होती, ती राजेशाही लोकांना ठीक वाटली नाही म्हणून लोकशाही आली. त्या लोकशाहीत जर काही दोष निर्माण झाले किंवा लोकशाही देखील लोकांना पसंत पडली नाही तर दुसरी व्यवस्था येईल. हे सगळं परस्पर परभारे होईल, गुणकर्म विभागाने होईल. तस्य कर्तारम अपि माम विद्धी अकर्तारम अव्ययम. मी हे सगळं निर्माण केलं आणि कर्ता असून देखील मी हे सगळं मुळीच निर्माण केलं नाही. कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणी च कर्मया स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्म कृत. पुढच्या वेळेला आपण खऱ्या अर्थाने या श्लोकामध्ये प्रवेश करू. भगवंतांनी आपल्या स्वतःच्या जीवनावरून जे तत्व प्रस्थापित केलं त्याचीच भगवंत आपल्याकडून अपेक्षा करत आहेत. परमार्थ देखील आपल्या स्वतःला बाजूला ठेवून भगवंत आपल्याला सांगत नाहीयेत. मी अवतार कार्य चालू असताना देखील जे वर्तन करतो आणि प्रत्यक्ष अवतार कार्य नसताना देखील माझ्या सत्तेनी चाललेल्या विश्वामध्ये देखील ज्या न्यायाने वर्तन असतं त्याच न्यायाने वर्तन करणारा जो असतो स्वतःच्या कर्मांमध्ये सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्म कृत. तो बुद्धिमान, तो युक्त, त्यांनी खऱ्या अर्थाने कर्म केली असं मी म्हणेन असं भगवंत म्हणतात हरिओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानो बा माहुली प्रभु स्वामी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.